chinimandi.com पॉडकास्ट।
महाराष्ट्र विकसित करत आहे उसाची नवी प्रजाती, वाढणार साखरेचं उत्पादन। साखर उत्पादनात आपलं प्रभुत्व कायम राहण्यासाठी महाराष्ट्र उसाच्या नव्या प्रजाती विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे। पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये उसाची नवी व्हरायटी CO18121 विकसित केली जात आहे। इन्स्टिट्यूटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुसार या व्हरायटीमध्ये रिकव्हरी रेट 12.60% असून 13.10% पर्यंत आणि उत्पादकता प्रति हेक्टर 155 टन होऊ शकते, जी गेल्या व्हरायटीपेक्षा जवळपास 25 टन अधिक होईल। VSI नेतृत्व पूर्व केंद्रीय मंत्री शरद पवार करत आहेत। पवार यांनी उसाच्या नव्या प्रजातीला विकसित करण्यावर भर दिला आहे, जेणेकरून महाराष्ट्र उसाच्या क्षेत्रात एकाधिकाराचं वर्चस्व कायम ठेवू शकतो। गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राला मागे टाकून उत्तर प्रदेश ऊस उत्पादनामध्ये बराच पुढे गेला आहे। तेथील व्हरायटी CO0239 भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या ऊस प्रजनन संस्थानाचे निदेशक बक्षी राम यांनी विकसित केलं होतं। संस्थानातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात कारखाने नव्या ऊस प्रजातीची मागणी करत आहेत, जी केवळ चांगल्या उत्पादन स्तरावरच नाही तर चांगल्या साखर रिकव्हरी स्तरावरही चांगली प्रगती करेल। संस्थानाकडून विकसित आणखीन एक ऊस प्रजाती VSI 08005 2018 राज्यात सादर करण्यात आलं। आपल्या दुष्काळ प्रतिरोधी गुणांसाठी ही प्रजाती ओळखली जाते आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये ही प्रजाती लोकप्रिय आहे। CO18121 ऊस, CO86032 आणि CO80121 संयोजन आहे। उसाच्या व्हरायटीला भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि VSI वर्ष 1987 पासून संयुक्त रूपात विकसित करत आले आहेत। CO18121 ऊस व्हरायटीवर गेल्या 5 वर्षांपासून संशोधन सुरू आहे। हापसे यांनी सांगितलं की ही नवी प्रजाती उत्पादकता आणि रिकव्हरीच्या प्रकरणात देखील CO86032 पासून बरंच पुढं आहे। सध्या याचे वेगवेगळ्या साखर कारखान्यांमध्ये परीक्षण केलं जात आहे। सध्या VSI उसाच्या नव्या प्रजातीवर काम करत आहे।